आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा। 3,250 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्र लढवणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती। राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीत 1,425 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस आणि एमआयएमची ही दमदार कामगिरी। आणि महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना आज रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या 3,250 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं। मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातल्या पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेलाही त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला। त्याचबरोबर 4 आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे। यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होईल। एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत। याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
बंगाल की इस पावन भूमि से आज भारतीय रेल के आधुनिकरण की तरफ एक और बड़ा कदम उठाया गया। आज से भारत में वंदे भारत स्लीपर ट्रेनों की शुरुआत हो रही। ये नई वंदे भारत स्लीपर ट्रेन देशवासियों के लंबे सफर को और आरामदायक बनाएगी, यादगार बनाएगी। विकसित भारत की ट्रेनों ये कैसी होनी चाहिए, इस वंदे भारत स्लीपर ट्रेन में आप साफ साफ नजर आता है।
राष्ट्रीय महामार्गाच्या धूपगिरी फलकाता दरम्यान चौपदरीकरणाचं भूमिपूजन मोदी यांनी यावेळी केलं। यामुळे उत्तर बंगालमधील प्रादेशिक दळणवळणाला चालना मिळेल। प्रधानमंत्री आज संध्याकाळी आसामला भेट देतील। आपल्या 2 दिवसाच्या दौऱ्यात ते विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करणार असून 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील। गुवाहाटी इथं बोडो जमातीतल्या 10,000 नर्तकांसह सादर होणार असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ते संध्याकाळी उपस्थित राहतील। नागाव जिल्ह्यात कालियाबोर इथं काझीरंगा एलिव्हेटेड अर्थात जमिनीपासून उंचावरून जाणाऱ्या वन्यजीव कॉरिडॉरचं प्रधानमंत्री उद्या सकाळी भूमिपूजन करतील। यामुळे वन्यजीवांच्या हालचालीमध्ये येणारा अडथळा टळून मानव वन्यजीव संघर्ष आटोक्यात आणणं शक्य होईल। त्यानंतर प्रधानमंत्री कामाख्या रोहतक अमृत भारत एक्सप्रेस तसंच दिब्रुगड गोमती नगर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। हज यात्रेला जाण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यानंतर मात्र वेळ वाढून दिली जाणार नाही। त्यामुळे हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्यांनी त्यासाठीचं आरक्षण आणि इतर कागदपत्रं वेळेत पूर्ण करावीत असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। पुणे महानगरपालिकेतल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल पुण्यात ही माहिती दिली। शशिकांत शिंदे यांनी बारामती इथं शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते अशी माहिती त्यांनी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतमोजणी झाल्यावर रात्री उशिरा अंतिम निकाल आले। या निकालांनुसार भारतीय जनता पक्षानं 1,425 जागा जिंकून राज्यात वर्चस्व गाजवलंय। शिवसेनेनं 399, काँग्रेसनं 324, राष्ट्रवादी काँग्रेसनं 167, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 155, एमआयएमनं 113, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 36, मनसेनं 13 आणि बसपानं 6 जागा जिंकल्या आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीनं बहुमताचा आकडा गाठत निर्णायक विजय मिळवला। भाजपानं 89 जागांवर तर शिवसेना 29 जागांवर विजयी झाली। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 जागांवर तर मनसेला 6 जागांवर यश मिळालं। काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या, एमआयएमनं 8, राष्ट्रवादी काँग्रेसनं 3, समाजवादी पक्षानं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं। राज्यातल्या इतर महानगरपालिकांमधली वस्तुस्थिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून।
पुण्यात भाजपनं 119 जागा जिंकून सत्ता काबीज केली। अजित पवार यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस 27 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 3 आणि काँग्रेसनं 15 जागा मिळवल्या आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 84 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 37 जागा जिंकल्या। नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी भाजपनं 102 तर काँग्रेसनं 34 जागा जिंकल्या। नाशिकमध्ये भाजपनं 72, शिवसेनेनं 26, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 15, काँग्रेसनं 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागांवर विजय मिळवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं 57, एमआयएमनं 33, शिवसेनेनं 13 आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला. ठाण्यात 131 जागांपैकी शिवसेनेनं 75, भाजपनं 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 9 जागा जिंकल्या आहेत. कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी शिवसेनेनं 53, भाजपनं 50, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 11 आणि मनसेनं 5 जागांवर विजय मिळवला आहे. नवी मुंबईत 111 जागांपैकी भाजपनं 65 जागा जिंकत बहुमत मिळवलं तर शिवसेनेनं 42 जागा जिंकल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये 95 जागांपैकी भाजपनं 78 जागा जिंकत पालिकेत सत्ता मिळवली तर काँग्रेसनं 13 जागांवर विजय मिळवला आहे. वसईविरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं 71 जागा जिंकून आपलं वर्चस्व राखलं आहे तर भाजपला 43 जागा मिळाल्या आहेत. पनवेलमध्ये 78 जागांपैकी 55 जागा जिंकत भाजपनं पालिका ताब्यात घेतली आहे. इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 5 आणि काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या आहेत. जळगावमध्ये 75 जागांपैकी भाजपनं 46, शिवसेनेनं 22 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 5 जागांवर विजय मिळवला आहे. धुळ्यात 74 जागांपैकी भाजपनं 50, एमआयएमनं 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 8 जागा जिंकल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये 68 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 27, भाजपनं 25 आणि शिवसेनेनं 10 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये 84 जागांपैकी इस्लाम पक्षानं सर्वाधिक 35 जागा तर एमआयएमनं 21 आणि शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या आहेत. इथं भाजपला केवळ 2, समाजवादी पार्टीला 5 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. सोलापूरमध्ये 102 जागांपैकी भाजपनं 87, एमआयएम पक्षानं 8 जागांसह यश मिळवलं आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेस 34 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपनं 26 आणि शिवसेनेनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. सांगली, मिरज, कुपवाडमध्ये 78 जागांपैकी भाजपनं 39, काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 जागा जिंकल्या आहेत. लातूरमध्ये 70 जागांपैकी 43 जागा जिंकून काँग्रेसनं पालिका आपल्या ताब्यात घेतली. इथं भाजपनं 22 आणि वंचित बहुजन आघाडीनं 4 जागांवर विजय मिळवला आहे. नांदेड वाघाळामध्ये 81 जागांपैकी भाजपनं 45, एमआयएम पक्षानं 14 आणि काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या आहेत. अमरावतीत 87 जागांपैकी भाजपनं 25, एमआयएमनं 11, युवा स्वाभिमान पक्षानं 16 आणि काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवला आहे. अकोल्यात 80 जागांपैकी भाजपनं 38, काँग्रेसनं 21 आणि वंचित बहुजन आघाडीनं 9 जागा जिंकल्या आहेत. चंद्रपूरमध्ये 66 जागांपैकी काँग्रेसनं 27 आणि भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला आहे. परभणीत 65 जागांपैकी 25 जागा जिंकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं 11 आणि भाजपनं 12 आणि काँग्रेसनं 12 जागा जिंकल्या आहेत. जालन्यात 65 जागांपैकी भाजपनं 41, शिवसेनेनं 12 जागांवर विजय मिळवला तर इचलकरंजीमध्ये 65 जागांपैकी भाजपनं 43 आणि राजर्षी शाहू विकास आघाडीनं 17 जागा जिंकल्या आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 45,000 शासकीय निवासस्थानं बांधायला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसंच शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या टोल शुल्काला आणखी 1 वर्षभर सवलत द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. मुंबईत नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 2 सुधारित खर्चालाही मंजुरी मिळाली. राज्यातल्या युवकांना परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रव्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. भाजीपाला निर्यातीकरता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातल्या मौजे बाबगाव इथं मल्टीमॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. यवतमाळ जिल्ह्यातील बेमळा नदी प्रकल्पासाठी 4,775 कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता मिळाली. आकाशवाणीच्या वृत्त विभागातल्या माजी वृत्त निवेदिका जयश्री पाटणकर यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. सुरुवातीला राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात काम केल्यानंतर दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्त विभागात त्यांनी जवळपास 3 दशकांहून अधिक काम केलं होतं. महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये आज 2 सामने होणार असून यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. धनगर समुदायाचा समावेश अनुसूचित जमातीत करायच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू तसंच खाद्यपदार्थांचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी सरस आणि वराडी जत्रा वाशिम जिल्ह्यात सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा. 3,250 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन. राज्य सरकार मुंबईत पोलिसांसाठी 45,000 घरं बांधणार. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्र लढवणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकीत 1,425 जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर. काँग्रेस आणि एमआयएमचीही दमदार कामगिरी. आणि महिला प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना आज रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.